आज छे दैनिक सुभक्ती पर्व 19 जुलै, त्याची वेळ अचूक आहे। तर मग आपल्यावर दया व्हावी आणि ऐन वेळी सहाय्यासाठी कृपा मिळावी म्हणून आपण धैर्याने कृपेच्या राजासनाजवळ जाऊ। इब्री लोकास पत्र 4:16 ह्या मूल्यवान वचनाचे मराठीत असलेले भाषांतर अचूक आणि योग्यच आहे। मुख्यतः ऐनवेळी हे शब्द संकेत देतात की जेव्हा आपल्याला ऐनवेळी देवाची गरज लागते तेव्हा लगेच तो आमच्या सहाय्यासाठी धावून येतो। या वचनाचा शब्दशः मुद्दा आहे ऐनवेळी। सर्व सेवा ही भावी सेवा असते। एक क्षण दूर किंवा एक महिना दूर किंवा एक वर्ष किंवा एक दशक दूर, त्या दृष्टीने आपल्या अपुरेपणावर चिंतन करण्यासाठी आपल्याकडे पुरेसा वेळ आहे। त्या विचाराने जेव्हा आपल्या मनाचा थरकाप उडतो आपण प्रार्थनेकडे वळले पाहिजे। प्रार्थना विश्वासाचेच एक स्वरूप आहे जे आपल्याला आजच उद्याच्या सेवेसाठी समर्थ बनवणाऱ्या कृपेशी जोडते। वेळ खरोखर महत्त्वाची आहे। जर ती कृपा वेळेपूर्वी आली किंवा वेळ निघून गेल्यावर आली तर काय होईल? या संदर्भात अत्यंत मौल्यवान असलेल्या वचनाचे इब्री लोकास 4:16 इंग्रजीचे भाषांतर स्पष्ट नाही। ते समजण्यासाठी आम्हाला अधिक शाब्दिक अभिव्यक्ती आवश्यक आहे आणि ते अभिवचन म्हणजे केवळ गरजेच्या वेळी सहाय्यासाठी कृपा मिळते असे नाही, तर असे की कृपा देव ऐनवेळी देतो। मुद्दा असा आहे की प्रार्थना योग्य वेळी सहाय्यासाठी भावी कृपेचा शोध घेण्याचा मार्ग आहे। देवाची ही कृपा सदैव कृपेच्या राजासनाजवळ ऐनवेळी मिळते। कृपेचे राजासन या वाक्यांशाचा अर्थ असा आहे की भविष्यातील कृपा विश्वाच्या त्या राजाकडून मिळते जो स्वतःच्या आदरयुक्त निर्णयाने ती वेळ ठरवितो। परिषदांची कृते 1:7 त्याची वेळ अचूक आणि पूर्ण आहे, परंतु आपल्या सीमित दृष्टीने ती ऐनवेळी प्रगट होणारी अशी कृपा आहे। त्याच्या दृष्टीने सहस्र वर्षे कालच्या गेलेल्या दिवसासारखी, रात्रीच्या प्रहरासारखी आहे। स्तोत्र 90:4 जागतिक स्तरावर तो राष्ट्रांचा उदय व त्यांच्या पतनाचे समय ठरवितो। प्रेषित 17:26 आणि वैयक्तिक दृष्टीने माझे दिवस त्याच्या हाती आहे। स्तोत्र 31:15 आपण भविष्यातील कृपेच्या वेळेबद्दल काळजी करतो तेव्हा आपण कृपेच्या राजासनावर जाऊन चिंतन केलेले बरे। आपल्यासाठी ती वेळ जर योग्य असेल तर कोणतीही गोष्ट कृपा पाठवण्याच्या देवाच्या योजनेत अडथळा आणू शकत नाही। भविष्यातील कृपा नेहमीच ऐनवेळी मिळणारी कृपा आहे।